सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:30 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर 1 मध्ये आजही आपण बोलतो आहोत श्री नरेंद्र पाटील सरांसोबत. मुंबई मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ते आहेत. दोनदा यूपीएससी आणि एकदा एमपीएससी क्रॅक केली आहे त्यांनी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी भारतातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ते आयडल आहेत. त्यांचा जीवन प्रवास आपण जरा जाणून घेतो आहोत. हा प्रवास करत असताना मध्ये अडचणी बऱ्याच आल्या असतील, बऱ्याच अशा गोष्टी मनामध्ये आल्या असतील की ज्या तुम्हाला तुमच्या गोल पासून जरा लांब करत होत्या, असं काही घडलं?
मी ऍक्च्युअली बऱ्यापैकी फोकस्ड होतो.
ओके.
की आपल्याला हे करायचं होतं आणि एक वर्ष आपल्याला याच्यामध्ये द्यायचं आहे आणि मित्र कंपनी आपल्याला भेटत जाते हे करत असताना. तर आमच्या बरोबर आता माझे जे रूम पार्टनर होते ते एसआयएससी मध्ये निळकंठ अवॉर्ड म्हणून होता, अंबननगरचा आहे तो.
बर.
तो आता आयएएस झाला, त्याला पंजाब थिएटर मिळालं. तसंच माझे शेजारच्या रूम मध्ये ब्रिजेश सिंग होता, तो आयपीएस झाला, तो आता महाराष्ट्रातच आयपीएस आहे, इथे आयपी लेवलला आहे. आपला ग्रुप बनत जातो तिथे विद्यार्थी आपण, आणि मग आपण एकमेकाला सपोर्ट करतो. मग बऱ्याच वेळा तुम्हाला वाटतं की अरे होईल की नाही, पण मग मित्र बरोबर असतात, आपल्याला आपल्या बरोबरीने लढताना आपल्याला दिसत असतात, त्यामुळे हुरूप येत जातो आणि करावं असं वाटतं, करावासं वाटतो किंवा ते ध्येयाच्या मागे लागावं असं वाटतं. पण यात एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला स्वतःला आतून वाटलं पाहिजे की आपल्याला करायचं आहे.
बरोबर.
कोणीतरी आई वडील सांगतायत किंवा इतर कोणी सांगताय म्हणून करा असं नका करू. आणि मी विद्यार्थ्यांना हा सल्ला देईल, तुम्हाला स्वतःला जर वाटलं की हा बाबा मला हेच करायचंय मनापासून, तर तुम्ही याच्यामध्ये या.
बरोबर.
तुम्हाला वाटतंय की बाबा मला इंजिनिअरिंग मध्ये, मेडिकल मध्ये, कॉमर्स मध्ये, इतर फील्ड मध्ये मला रस आहे, बँकिंग मध्ये मला चांगलं जमू शकतं, तुम्ही त्या फील्ड मध्ये जा. म्हणजे जे 3 इडियट्स मध्ये जी फिलॉसॉफी सांगितली आहे ना ती एकदम बरोबर आहे. जे तुम्हाला जमू शकतं, जे तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याच फील्ड मध्ये आपण काम करावं.
बरोबर.
नाहीतर मग फारच अडचणीचं आयुष्य होऊन जातं की तुम्हाला एक गोष्ट आवडते तुम्ही दुसरी गोष्ट करत आहात, तुम्ही पण सुखी नाही राहत आणि ते काम पण तुमच्याकडनं चांगलं होत नाही.
सो आपल्या मराठीत एक फार सुंदर म्हण आहे, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. आणि मनाचं जर काही करायचं असेल तर इच्छा नक्कीच असेल. म्हणून कुणीतरी दुसरं सांगतं म्हणून मी स्पर्धा परीक्षा देतोय बाबा, माझा मित्र करतोय मग मी पण करीन, या विचारांनी प्रेरित होऊ नका. मला करायचंय का प्रश्न हा आधी स्वतःला विचारा आणि आत्मपरीक्षण केल्यानंतर मग सगळ्या प्रोसेस मध्ये इन्वॉल्व्ह व्हा, जेणेकरून इन फ्युचर असं वाटायला नको की बाबा रे मी तेव्हाचा मार्ग जर दुसरा निवडला असता तो कुछ अच्छा किया होता आपने आपके साथ अपनी जिंदगी के साथ. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर पाटील सरांसोबत अजून बरंच बोलायचं आहे. जस्ट स्टे ट्यून, बजाते.